ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
चिदंबरम यांच्या भेटीसाठी मनमोहन सोनिया तिहारमध्ये. आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम गेल्या 5 सप्टेंबरपासून तिहार तुरुंगात आहेत. पी चिदंबरम यांना भेटण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या तिहार तुरुंगात पोहोचल्या आहेत. चिदंबरम यांच्याशी दोघेही चर्चा करणार आहेत. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग हे चिदंबरम यांना भेटण्याच्या आणि चर्चा करण्याच्या दृष्टीनं आज तिहार जेलमध्ये आलेले आहेत. काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत आहे असा संदेश या भेटीतून देण्याचा हेतू सोनियाजींचा आहे. तसंच चिदंबरम यांचे पुत्र खासदार कीर्ती चिदंबरम हे देखील त्यांच्यासोबत आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला मोठं उधाण आलं आहे.